काय असतं त्या खिडकीच्या पल्ल्याड? नक्की काय बरं असतं त्या खिडकीच्या पल्ल्याड? एका चौकटीत सामावलेलं आकाश की आतमध्ये बंदिस्त झालेले आपण? तळहातावर मावेल इतका सूर्य की आभाळभर पसरलेला चंद्र? खरच नक्की काय असतं त्या खिडकीच्या पल्ल्याड? बेभान होणारी माणसं की जमिनीचा भान ठेवून उंच जाणारे विहंग? आकाशाने उधळलेले रंग की आपल्या डोळ्यांना समजणारे चित्र? खरच नक्की काय असतं त्या खिडकीच्या पल्ल्याड? बंधन जुगारून कोसळणारा पाऊस की डोळ्यात बांधलेला अश्रूंचा पूर? आपल्याला समजलेलं जग की आपल्या अज्ञानातलं विश्व? खरच नक्की काय असतं त्या खिडकीच्या पल्ल्याड? पण असं एकांतात बसून पडलेले प्रश्न सुटतील कसे? खिडकीच्या पलीकडे बघायचं तर एकदा तरी या चौकटीतून बाहेर पडावं लागेल. डोळे उघडून हे अथांग आकाश बघावं लागेल. मग कळेल का आपल्याला खरंच नक्की काय असतं त्या खिडकीच्या पल्ल्याड? कधी लाटांमधून खळखळणारा हास्य दिसेल तर कधी हात पसरवून आपल्याला बोलावणारा आपल्याच स्वप्नाचं क्षितिज उभं असेल. उंचच उंच भरारी घ्यायला निळं आभाळ असेल आणि अंगभर शहारणारा वारा रुचेल. आता तरी कळेल ना आपल्याला खरंच नक्की काय असतं त्या खिडकीच्या पल्ल्याड? आणि हे सगळं अनुभवायला डोळ्यांची कवाडं कधीतरी उघडायला हवी, मनातले गुंते सुटायला आणि वरती पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधायला एकदा तरी आपल्या या हृदयाची खिडकी उघडायला हवी, तेव्हाच कळेल आपल्याला की नक्की काय असतं त्या खिडकीच्या पल्ल्याड. खरंच कळेल आपल्याला की नक्की काय असतं त्या खिडकीच्या पल्ल्याड.